मी पॉडकास्टर, लोकांनी लोकांसाठी केलेले पॉडकास्ट.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हे तिघ वेगवेगळ्या पातळीवर सध्या वावरत आहेत. पालकांच्या शिक्षकांकडनं अपेक्षा, पालकांच्या विद्यार्थ्यांकडनं अपेक्षा, विद्यार्थ्यांच्या पालकांकडनं आणि शिक्षकांकडनं अपेक्षा, आणि प्लस शिक्षकांच्या पालकांकडनं अपेक्षा, ह्या खूप आहेत. पण ह्या एकमेकांशी कोणीच बोलत नाही. म्हणजे पॅरेंट टीचर्स मीटिंगला कधीतरी काहीतरी एक 5 मिनिटाचा संवाद होतो, तो सुद्धा कंपल्सरी असतो. म्हणून अदरवाइज वी नेव्हर हिअर की नाही, पालक आणि शिक्षक एकमेकांशी बोलतायत.
शाळेत असताना वर्गात काय चालू आहे याच्याकडे युजुअली माझं लक्षच नसायचं, आणि याचं एक कारण होतं, बाई काय शिकवतात आहे हे मला समजायचंच नाही. मी अनेकदा म्हणतो, माझ्या शाळेतल्या आठवणी या फक्त मित्रांबरोबर मस्ती केल्याच्या आहेत, शिक्षणाच्या अजिबात नाही. बऱ्याच गोष्टी मी बाहेरूनच शिकलो. फॉर एक्झाम्पल, इंग्लिश. मी नेहमी म्हणतो, इंग्रजीचे माझे टीचर हर्षा भोगले, सुनील गावस्कर हे लोक आहेत. आता वर्गात शिकवताना समजत नाही आहे हे 50 मुलांसमोर सांगणं ही फार लाजीरवाणी गोष्ट असते. त्याच्यामुळे मुलं चिडवतील या भीतीने कधी प्रश्न पण विचारले गेले नाही. माझ्यासारखे असे अनेक लोक आहे ज्यांची पण ही स्थिती होती किंवा अजूनही असेल. प्रत्येकाचं कारण वेगळं असतं. काही लोकांचं वैयक्तिक कारण असू शकतं, काही लोकांचं सामाजिक. पण वर्गात लक्ष नसणं, वर्गात शिकवलेलं न समजणं ही वस्तुस्थिती आहे. ट्युशन लावल्या होत्या, पण ट्युशनमध्ये पण तीच गत. तिथे संकल्पना तुमच्या शाळेत झालेल्याच असतील, इथे फक्त सराव करायचा. जनरली या पद्धतीने ट्युशन्समध्ये शिकवल्या जातं, आणि तिथे पण मुलांची संख्या काय कमी नसते, त्याच्यामुळे परत चिडवण्याची भीती असतेच. ऐका की ही एक अशी ॲप आहे ज्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये असलेले धडे, संकल्पना ह्या श्राव्य स्वरूपात आणि फक्त वाचून न दाखवता त्या व्यवस्थित समजावून सांगून विद्यार्थ्यांपुढे आणल्या गेलेल्या आहेत. माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांना याचा किती लाभ होऊ शकतो, कारण कोणाचीही भीती न बाळगता आपण काय ऐकतो आहे हे कोणाला माहिती नसताना आपण आपल्याला शाळेत जे समजलेलं नाही आहे ते हेडफोन लावून ऐकून समजून घेऊ शकतो. अंध विद्यार्थ्यांना पण याचा किती फायदा होऊ शकतो. ही अशी अफलातून ॲप माझा मित्र आणि फेलो पॉडकास्टर सचिन पंडित यांनी आणलेली आहे. सो आजच्या गप्पा सचिन पंडितसोबत आहे. मी पॉडकास्टर प्रस्तुत हा आपला इन्स्पिरेशन कट्टा आहे. इन्स्पिरेशन कट्टाचा हा 55वा भाग. आणि तुम्ही हा पॉडकास्ट जिथे कुठे ऐकत असाल, स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन, गाना, हंगामा, विंक, स्टोरीटेल, यूट्यूब, बिंच पॉड, कुठेही, तिथे इन्स्पिरेशन कट्ट्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, 5-स्टार रेटिंग द्या आणि लोकांबरोबर नक्की शेअर करा. नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या पॉडकास्टर्सच्या सिरीजमध्ये. आजचा हा जो पॉडकास्ट आहे तो एक मल्टी टॅलेंटेड अशा सचिन पंडित त्याच्यासोबत आहे, जो एक स्वतः पॉडकास्टर आहेस, त्याच्या व्यतिरिक्त अभिनेता, लेखक, उद्योजक, अजून बरंच काय 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 काय.
सचिन जॅक ऑफ ऑल, जॅक ऑफ ऑल.
खूप खूप स्वागत आहे तुझं.
धन्यवाद, धन्यवाद नचिकेत. आय वॉज वेटिंग फॉर दिस डे की माझा पण कोणतरी इंटरव्ह्यू घेईल.
आपल्याला कोणी बोलवत नाही, आपणच एकमेकांचा घेऊया. येस, कसं चाललंय पॉडकास्ट?
पॉडकास्ट चांगला चाललाय, रिस्पॉन्स चांगला आहे. आमचं थोडस चुजी असल्यामुळे आम्ही नंबर ऑफ एपिसोड्स वर जास्त आता भर नाहीये, पण कंटेंट चांगला देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी बेसिकली थोडासा एक शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा प्रयत्न चालू आहे लोकांचा, आणि त्या दृष्टीने तसे जे चांगले वक्ते वाटतात किंवा चांगले इंटरव्ह्यू देणारी लोक आहेत अशा लोकांशी कनेक्ट करून त्यांना बोलवून रेकॉर्डिंग करणं थोडस वेळ म्हणजे वेळ जातोय त्याच्यामध्ये. बट स्टील वी आर गोइंग ऑन. आता 22 एपिसोड झालेले आहेत, सो नॉट बॅड ॲट सच, सो वी आर प्रोग्रेसिंग.
ग्रेट ग्रेट. सो ऐका की या नावाने सचिनचा पॉडकास्ट आहे, तर सचिन नेमकं काय आहे, ऐका की नेमकं कशाबद्दलचं आहे?
ओके, सो ऐका की हे ऐका म्हणजे लिसन, टू लिसन, त्यातलं ते ऐका आहे. आणि आम्ही खूप प्रेमाने सांगतो की ऐका की असं असं ते ऐका की आहे. तर ऑडिओ हे असं माध्यम काही एक काही वर्षांपूर्वी मला असं जाणवलं की जेव्हा फारस ऑडिओ बद्दल कोणी बोलत नव्हतं, पण ऑडिओ बुक्स तेव्हा सीडी स्वरूपामध्ये अवेलेबल असायचे. आपण कारमधनं जाताना येताना किंवा इव्हन घरी सुद्धा सकाळी ते सीडी लावून पुस्तक ऐकणे, पु ल देशपांड्यांच्या वेळी ते कॅसेट स्वरूपात होते. त्यानंतर मग ऍक्च्युली मी तुकारामांचं एक छान पुस्तक ऐकलं होतं सीडी स्वरूपामध्ये, आणि ते ऐकताना मला असं लक्षात आलं की अरे हे जर आपण मनोरंजनासाठी वापरतो हा माध्यम, ऑडिओ माध्यम, तर मग आपण शिक्षणासाठी का नाही वापरू शकत. आणि त्याचबरोबर इग्नूचं एक रेडिओ चॅनल पण त्यावेळी मी ऐकायचो, 105.5 नावाचं एक त्यांचं चॅनल आहे डिस्टन्स लर्निंगसाठीचं.
बरं.
सो तेव्हा मला एक अपॉर्च्युनिटी आली होती की ई लर्निंग कंटेंट बनवायचा असं एक प्रोजेक्ट माझ्याकडे आलं. म्हणजे मी ऑफिसमध्ये नोकरी करत असताना सुद्धा काही काही इतर फावल्या वेळामध्ये असली काहीतरी भानगडी करायचं, तेव्हा नाटक फिल्म्स वगैरे, शॉर्ट फिल्म्स वगैरे. त्यामुळे ते जेव्हा कंटेंट माझ्याकडे आलं तेव्हा आय गिव अ डिफरंट थॉट, कारण ई लर्निंग कंटेंट 4 वर्षापूर्वी असलं तरी सुद्धा खूप अवेलेबल होतं. युट्यूबवर खूप फ्री व्हिडिओज होते आणि मग त्याची क्वालिटी तेवढी चांगली द्यायची, तर मग त्यासाठी तेवढं चांगलं फंडिंग पाहिजे. मग तेवढं सगळं फंडिंग असेल तर तेवढंच मोठं मार्केट पाहिजे. मग ते CBSE करायला पाहिजे किंवा इंग्लिश माध्यमातून करायला पाहिजे, कारण त्याशिवाय त्याचा रेव्हेन्यू ROI होणार नाही तयार. देन आय सजेस्टेड की वाय डोंट वी गो फॉर अ ऑडिओ लर्निंग. आणि मग तेव्हा ऑडिओ लर्निंगचे फायदे खूप लक्षात आले की हे एक असं उत्कृष्ट माध्यम होऊ शकतं पुढे जाऊन भविष्यात, की जेणेकरून आपला स्क्रीन टाइम कमी होईल. आणि हे ऍक्च्युली 4 वर्षापूर्वीच लक्षात आलं होतं. आणि तेव्हाच मी स्टार्टेड ऑडिओ लर्निंग सोल्युशन आम्ही सुरू केलं.
बरं.
ऐका की नावाने ह्या नावाची सुद्धा खूप गंमत, खूप आम्ही जवळजवळ 1500 वगैरे नावं शोधली, सर्वच घेतले. मुलांना सगळ्यात जास्त अपील होईल असं कुठलं नाव आहे का ते बघायचा प्रयत्न केला. आणि वन फाईन मॉर्निंग इट जस्ट क्लिक की अरे ऐका की, आणि इट जस्ट बिकम ऐका की.
म्हणजे आपलं खूप जवळ असतं पण ते लक्षात यायला 1000 नाव
अक्षरशः. तसं मग ते सुरुवात झाली, मग आम्ही त्याचं SSC बोर्डाचा सगळा कंटेंट आम्ही नॅरेटिव्ह फॉर्म मध्ये आणला. आणि मग ते आणताना आम्ही ठरवलं की हा नुसता असा ड्राय वाचून चालणार नाही, मुलांना तो समजला पाहिजे, आपल्याला कोणतरी समोर बसून सांगतंय असं त्याचं स्वरूप असलं पाहिजे. म्हणजे मला चितळे मास्तरांची ती पुलंची गोष्ट नेहमी आठवायची की सकाळी ते मुलांचा अभ्यास घ्यायचे पहाटे आणि त्यांचे सूर मुलांच्या कानावर पडायचे. सो त्या भूमिकेमध्ये जाऊन आम्ही ते सगळं रेकॉर्डिंग केलं, थिएटर आर्टिस्ट कडनं केलं, छान बॅकग्राऊंड म्युझिक दिलं, खूप वेळ खर्च केला, खूप पैसे खर्च केले त्या सगळ्यावर, त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. बट इट बिकेम व्हेरी वेल प्रॉडक्ट आणि ते पॉप्युलर पण झालं. ते आता ऐका की ऍपच्या माध्यमातून मुलांना अवेलेबल पण आहे.
म्हणजे तुम्ही पाठ्यपुस्तकांचं ऑडिओ मध्ये रूपांतर केलं?
येस, एक ऑल सिलेबस आम्ही त्याच्यामध्ये थोडं अल्टरेशन केलं. जवळजवळ 100 शिक्षक आमच्यासाठी काम करत होते.
बरं.
प्रत्येक धडा वाचून त्याच्यामध्ये समजून सांगण्याच्या स्वरामध्ये लागतील असे काय बदल करता येतील,
एखादं काही उदाहरण म्हणून सांगू शकतो?
हो, उदाहरण की आता समजा भूगोलाचं पुस्तक आहे. तर भूगोलाच्या पुस्तकामध्ये कसं असतं, वरती पॅरेग्राफ लिहिलेला असतो, खाली नकाशा असतो. आता तिथे लिहिलेलं असतं की खालील पानावर असलेल्या नकाशामध्ये बघा. आता ऐकताना मुलांना हे दिसणार नाहीये. ओके, मग आम्हाला काय करायला लागलं की त्या नकाशाचं डिस्क्रिप्शन पण लिहून घ्यायला लागलं की तो नकाशा कसाचा आहे, त्या नकाशामध्ये काय पॉइंट आहेत. मग आम्ही अल्टरेशन केलं की आता आपण हा नकाशा कसा तयार केला गेलाय ते ऐकूया.
बर,
मग याच्यामध्ये भारताचा नकाशा आहे, हा ग्रीन कलरमध्ये किंवा हिरव्या रंगामध्ये त्याच्यामधली जाडी दाखवली आहे, असं सगळं वर्णन लिहिलं त्या नकाशाचं. आणि प्लस ऍडिशनली सांगितलं की आता हे नकाशा तुम्ही ऐकलात, तुम्हाला जर तो बघायचा असेल तर पाठ्यपुस्तकातल्या या या पानावर जा, या या पुस्तकामध्ये या पानावर तो नकाशा तुम्हाला बघायला मिळेल. असं सगळं अल्टरेशन. किंवा इतिहासाच्या धड्यांमध्ये दोन वेगवेगळे पॅरेग्राफ बालभारतीच्या पुस्तकामध्ये आहेत, त्या दोघांमध्ये लिंकेज नसतं, अचानक पुढचा पॅरेग्राफ सुरू होतो. मग त्या लिंक्स आम्ही लिहिल्या की शिवाजी महाराजांचा एखादी काहीतरी प्रसंग चालू आहे आणि त्याच्या पुढे त्यालाच अध्यारूत असा वेगळा एक प्रसंग लिहिला गेलेला आहे किंवा वेगळं टेक्स्ट लिहिले गेलेलं आहे, तर आम्ही त्याचं लिंकिंग लिहून घेतलं.
बर,
असं सगळं ते करून वी डीड दॅट.
वा, पण हे करत असताना तुमच्या समोर टार्गेट ऑडियन्स कोण होता? म्हणजे अशी असे विद्यार्थी होते की जे थोडे अभ्यासात जे एवढे चांगले नाही आहेत, किंवा ज्यांना ट्युशन्स जे लोक अफोर्ड करू शकत नाही, किंवा ज्यांना शाळेतच जायला जमत नाही, नाईट स्कूलमध्ये जातात, किंवा कोण होते तुमच्या समोर नेमकं?
सो अगदी सुरुवातीला तसं काही आमचं रिस्ट्रिक्शन नव्हतं, पण नंतर जसजसं आम्ही हे वाचत गेलो तसतसं आमच्या हे मुद्दे, आता तू अगदी परफेक्टली ओळखलेस, त्या पद्धतीचे लक्षात आले की ज्यांना अभ्यास करण्यासाठी एकाग्रता मिळत नाहीये, किंवा ज्यांना सो वी आर नॉट क्लेमिंग दिस इज अ प्रायमरी एड ऑफ एज्युकेशन, वी नेव्हर क्लेम दॅट. हे कुठलंही माध्यम असूच शकत नाही. प्रायमरी एड इज ऑलवेज अ टीचर. तुमच्या समोर तुम्हाला सांगणारा शिक्षकच हा प्राथमिक शिक्षक असतो.
बरोबर.
सो हे जे एड आहे ते शिक्षकांनी सांगितल्यावर तुम्हाला जेव्हा ते कानावर पडणार तेव्हा ते जास्त लक्षात राहणार आहे, त्याचं मेमोराईज होणार आहे, त्याचं तुमचं व्हिज्युअलायझेशन वाढणार आहे. त्यामुळे अशी विद्यार्थी की ज्यांना कदाचित अशी मोकळी जागा एकांत मिळत नाही अभ्यास करण्यासाठी, त्यांना इतर काहीही गोष्टी करताना तुम्ही जे लावून ठेवलं तरी ते कानावर पडत राहणार आहे, आणि चार दिवस जर कानावर पडलं तर तो धडा तुमच्या लक्षात राहणारच राहणार.
बरोबर. असंही होऊ शकतं म्हणजे की एखाद वेळेस काही कारणांमुळे आजारी असेल कोणी, किंवा तर तो धडा पुढला असेल आणि मग 50-100 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये काय परत तो धडा त्या एका विद्यार्थ्याचा शिकवला येणार नाहीये. किंवा असंही होऊ शकतं की वर्षाच्या शेवटी पहिला धडा काय कोणी शिक्षक शिकवणार नाही, परत तो शिकायचा असेल तर हे किती सुंदर माध्यम आहे.
करेक्ट करेक्ट, ऍब्सोल्युटली. म्हणून आम्ही त्याच्या नोट्स पण दिल्या होत्या, म्हणजे परीक्षेला जायच्या आधी तुम्ही जेवता जेवता किंवा ब्रेकफास्ट करता करता त्या धड्याच्या फक्त नोट्स वाचा, ऐका, दॅट्स इट. सो इट इज रिव्हिजन असा सगळा तो. आणि नंतर आमच्या आत्ता लक्षात येतंय की अंध मुलांसाठी तर हे किती मोठी देणगी आहे
खरंच,
कारण त्यांना शाळेतला सिलेबस कोणीच असं सांगत नाही.
बरोबर.
त्यासाठी ते सो ते आत्ता आत्ता आमचा तो फोकस आहे की अंध मुलांसाठी आम्ही एक डिव्हाइस बनवलंय, म्हणजे इट्स नॉट ओनली ऍप.
बर,
आता एक डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये प्री लोडेड कंटेंट आहे.
अच्छा.
आणि तो फक्त 3 बटन आहेत त्याला, प्ले पॉज आणि फॉरवर्ड, दॅट्स इट. त्याच्यात तुम्हाला सगळा कंटेंट ऐकू येणार आहे असं ते आहे. सो असा ऐकाकीचा प्रवास आहे.
आणि हे कुठल्या कुठल्या म्हणजे पहिली ते दहावी का कोणाकोणासाठी आहे? म्हणजे
हे आता SSC बोर्डाच्या 5वी ते 10वीच्या मुलांसाठी आहे.
बर,
त्याचे 3 व्हेरियंट आहेत, एक प्लस ऍप आहे प्लस त्याचं डिव्हाइस आहे, आणि आम्ही शाळांमध्ये जाऊन एक ऑडिओ लॅब तयार करतो.
बर,
म्हणजे जशी सायन्सची लॅबोरेटरी असते तशी लँग्वेजची लॅबोरेटरी असावी असा आमचा प्रयत्न आहे. मग त्याच्यामध्ये शाळांमध्ये हे डिव्हाइसेस असतात.
अच्छा.
एका रूम मध्ये आणि तिथे फिजिकल पुस्तकं पण ठेवलेली असतात. तिथं मुलांनी यायचं, फिजिकल पुस्तक वाचायचं, वाचता वाचता हे ऐकायचं.
अच्छा,
आणि प्लस लँग्वेजच्या रिलेटेड असे काही गेम्स, पझल्स आणि हे असं तिथे. सो मुलांनी लँग्वेजशी खेळावं आणि त्याच्यामध्ये काहीतरी एक्सपेरिमेंट्स करावे. म्हणजे अगदी थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं तर एक वाक्य आपण जर त्यातले स्वल्पविराम किंवा उद्गार चिन्ह बदलले किंवा त्यातले पॉझेस काढले तर ते कसं, म्हणजे मागच्या गल्लीत नाचत मासे चालले होते असं आपण म्हण, असं पण वाक्य होऊ शकतं. आणि ते खरं वाक्य असं आहे की मागच्या गल्लीत नाच तमाशे चालले होते. सो त्यामधला नाचत मासे चालले होते. सो ही जी लँग्वेज मधली गंमत आहे ना, ती एक्सपेरिमेंटल लेवलवर कुठेतरी मुलांनी करावी अशी त्याच्या मागची भावना आहे.
सो
असं सगळं चालू आहे.
हा तू आता फक्त असा म्हणालास की हा सगळा एकाकीचा प्रवास होता, पण तो नक्कीच एवढा सोपा नव्हता. एवढ्या पाचवी ते दहावीचे सगळे पाठ्यपुस्तक, त्यासाठी तू जसं म्हणाल की इतके शिक्षक, इतके व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, त्याचं रेकॉर्डिंग, एडिटिंग, काय काय सांग ना, काय
स्ट्रगल्स काय होते. आणि सगळ्यात म्हणजे रिव्ह्यू पार्ट हा खूप मोठा स्ट्रगल होता. कारण एक धडा आणि इतिहासाचे धडे वाचताना वगैरे हे आर्टिस्ट थकायचे रे, म्हणजे कारण दहा पानाचा धडा वाचायचा म्हणजे परत अभ्यास केल्यासारखे आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळे आर्टिस्ट दहावी मध्ये पहिल्या नंबरने पास झाले असते रेकॉर्ड. आणि त्यात कोविड आलं परत मध्ये, सगळे स्टुडिओ बंद आणि मग ते सगळं गंमत होती. पण इट वॉज फन. सगळ्या आर्टिस्ट म्हणजे खूप चांगले चांगले नावाजलेले, सिद्धार्थ झडबुके आहे, संजय डोळे आहे, आरती आहे, असे खूप नावाजलेले व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे त्याच्यामध्ये ज्यांनी हे धडे वाचलेले. त्यांनी खूप मनापासून ते सगळं केलं. सो आय थँकफुल टू देम.
आणि हे सगळं झाल्यावरती ऍक्च्युअल विद्यार्थ्यांनी वापरल्यावरती काय फीडबॅक्स होते? म्हणजे सगळी मेहनत सार्थकी लागली असं कधी वाटलं का?
खूप वेळा वाटलं. एस्पेशली जेव्हा आम्ही हे पहिल्यांदा त्याचं मिनिमल व्हायबल प्रोडक्ट लॉन्च केलं, त्यानंतर आम्ही एका संस्थेमधल्या, सुपरमाइंड म्हणून संस्था आहे, त्यांच्या एका प्रॉडक्ट बरोबर आम्ही हे ऍप फ्री दिलं मुलांना. आणि नंतर सुपरमाइंड कडनं आम्हाला असा रिस्पॉन्स आला की अहो ते आमचं प्रॉडक्ट घेतच नाही येत ते फक्त जोकचा पार्ट. पण त्यांनी खूप मदत केली आम्हाला. तर तेव्हा आम्हाला त्या विद्यार्थ्यांकडनं खूप चांगला रिस्पॉन्स आला, विच एनकरेज. पहिल्यांदा आम्ही फक्त आठवी नववी दहावी केलं होतं खरं तर, म्हणजे पहिल्यांदा फक्त दहावी करायचं हेच डोक्यात होतं.
बरं,
पण मग काही मुलांनी ऐकल्यावर ते म्हणले की अरे नाही, आम्ही तर आठवीत आहे, आम्हाला पण पाहिजे. मग आठवी नववी दहावी केलं. मग बालभारती आम्हाला अप्रोच झालं.
बरं,
की तुम्ही आम्हाला हा कंटेंट द्या.
क्या बात आहे.
बोलकी बालभारती नावाने त्यांनी एक ऍप सुरू केलं होतं. खूप छान नाव होतं ते बोलकी बालभारती. हो, तर तिथे पण तो आपला कंटेंट आहे त्यांच्या ऍपवर पण.
अरे वा, आणि बालभारतीचा पण प्लॅन आहे सगळ्या गोष्टी ऑडिओ मध्ये आणायचा की ऑलरेडी आणलेले
आहेत? आम्हीच त्यांना दिलेले आहेत सगळ्या.
क्या बात आहे.
येस येस. आणि मग असं करत त्यामुळे चांगले पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आल्यामुळे आम्ही पाचवी पासून पण नंतर सकाळ माध्यम समूहाने पण आमच्याशी संपर्क करून त्यांच्या एका ऍप मध्ये हे थोडस इंटिग्रेशन केलं.
बरं.
सो असं ते बऱ्यापैकी मार्केटमध्ये हळूहळू पसरत आहे आता. मग काही शाळा अप्रोच झाल्या की आमच्याकडे ते द्या, ऑडिओ लॅब द्या. आता विद्या विकास शाळा आहे सहकारनगरमध्ये, तिथे आपली ऑडिओ लॅब जोरात चालू आहे.
आणि हे एंड युजरला विद्यार्थ्यांसाठी फुकट आहे का, त्याचे काही चार्जेस वगैरे असतात?
त्याचे 399 रुपये पर इयर पर स्टुडंट असे चार्जेस आहेत.
बस, म्हणजे 400 रुपये, 399 रुपयात वर्षभर पाचवी कुठल्याही वर्गाचं पूर्ण सगळे विषय.
हो, सगळे विषय. सायन्स आणि मॅथ्स नाही आहे त्यात, बिकॉज वी बिलीव्ह दॅट की दॅट कॅनॉट बी टॉट जस्ट ओरली.
बरोबर, एक्सपेरिमेंटल विषय आहेत ते.
आणि उगाच काहीतरी दावा करायचा नाही, नाही आम्ही हे पण देतो ते पण देतो, त्यापेक्षा आहे ते आहे असं.
हो, आणि तसं सायन्स आणि मॅथ्सच्या ट्युशन क्लासेस गल्लो गेली असतात. सचिन मस्त. पण त्याच्यानंतर तू ऐका की याच नावाने पॉडकास्ट पण सुरू केला, तो पॉडकास्ट ऐकायला पण खूप मजा येते तुझे काही काही गेस्ट तर फारच इतके फार त्यांनी छान माहिती दिलेली आहे, ऍक्च्युली खूप छान माहिती दिलेली आहे. सो त्या पॉडकास्टची सुरुवात कशी झाली?
येस, पॉडकास्टची सुरुवात ही म्हणजे खरं सांगू पण जिकेत मी काही वर्ष ना काही महिने अमेरिकेत होतो, नंतर मी डेन्मार्क मध्ये होतो काही महिने. त्यावेळेला ऍपलनी हे पॉडकास्ट सुरू केलं, त्यांचं आयपॉड साठीच त्यांचं ते प्लॅटफॉर्म प्रमोट करण्यासाठी ते स्टार्टेड दिस पॉडकास्ट. त्यानंतर मी जेव्हा भारतात आलो परत, तेव्हा मला ते मी तिथे ऐकायचो हे पॉडकास्ट, म्हणजे माझ्याकडे आयपॉड होता छोटा जो अमेरिकेत स्वस्त मिळतो त्यामुळे तिथे घेतला होता तो. पण एनिवेज, सो तेव्हा ते ऐकायला खूप मजा यायची तिथे ते पॉडकास्ट. सो तेव्हापासून कुठेतरी ना ते असं एक आतमध्ये शिरलं होतं की अरे हे भारी आहे, म्हणजे ही मजा येते. आणि पुण्यात आल्यावर माझा एक मित्र नचिकेतच, त्याचं नाव आहे, आम्ही भेटलो, आम्ही ठरवलं की नाही आता आपण काहीतरी पॉडकास्ट, कारण तो पण अमेरिकेत राहून आला होता, त्याच्याकडे पण आयपॉड होता. सो आम्ही ठरवलं की आता पॉडकास्ट सुरू करायचा. हे 2011-12 सालची गोष्ट सांगतोय मी तुला. ओके, पण माझी अत्यंत घाणेरडी एक सवय आहे प्रोक्रास्टिनेशनची, ती अजून जात नाही काही केल्या. तर त्याच्यामुळे
इन्स्पिरेशन कट्ट्यावरचे एपिसोड
ऐकलं मी, आय एम ट्राईंग टू इम्प्लिमेंट दॅट. येस येस, तर ते करताना तेव्हा कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होत. आणि मग आत्ता तुझ्या पॉडकास्ट विषयी ऐकलं, अगदी खरंच म्हणजे जेव्हा स्पॉटीफाय स्पॉटीफायला खरं तर मी क्रेडिट देतो या सगळ्याचं, म्हणजे काय असेल त्याचं, पण दे ऍक्च्युली प्रमोटेड दिस थिंग टू द ऍट द एंड ऑफ द पीपल, करेक्ट, मासेस पर्यंत. तर तेव्हा मी म्हणलं की अरे नाही, आता हे काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. आणि मग ऐकाकीचं ब्रँडिंग पण करण्याचा शुद्ध हेतू मनात बाळगून आम्ही तेव्हा आम्ही प्राची साठे म्हणून एक आमच्या मेंटर आहेत त्यांच्याबरोबर बोललो, तेव्हा असं लक्षात आलं की विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हे तिघं वेगवेगळ्या पातळीवर सध्या वावरत आहेत. पालकांच्या शिक्षकांकडनं अपेक्षा, पालकांच्या विद्यार्थ्यांकडनं अपेक्षा, विद्यार्थ्यांच्या पालकांकडनं आणि शिक्षकांकडनं अपेक्षा, आणि प्लस शिक्षकांच्या पालकांकडनं अपेक्षा, ह्या खूप आहेत. पण ह्या एकमेकांशी कोणीच बोलत नाही, म्हणजे पॅरेंट टीचर्स मीटिंगला कधीतरी काहीतरी एक 5 मिनिटाचा संवाद होतो, तो सुद्धा कंपल्सरी असतो म्हणून. अदरवाईज वी नेव्हर हिअर की नाही पालक आणि शिक्षक एकमेकांशी बोलतायत.
बरोबर,
तर हा प्लॅटफॉर्म आपण तयार करावा असं मनात आलं. आणि म्हणून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी ऐकाकीची शिक्षण नीती हे सदर आम्ही चालू केलं. सो याच्यामध्ये पुढे बरेच सदर येतील, पण आत्ता सध्या शिक्षण नीती हे सदर चालू आहे, की ज्याच्यामध्ये हे 3 घटक जे खरं तर खूप बळकटी देणारे आहेत शिक्षण व्यवस्थेला, त्यांनी एकमेकांशी बोललं पाहिजे, त्यांनी आपले व्हॅल्यू व्ह्यूज शेअर केल्या पाहिजेत, म्हणून ऐकाकी शिक्षण नीती सुरू झाला.
तिघांच्या ज्या एकमेकाबद्दल अपेक्षा, एकमेकाकडनं अपेक्षा, त्या सगळ्या मार्कांशी रिलेटेड आहे.
येस येस, म्हणजे तुला खरं सांगतो, आम्ही जेव्हा पहिला असं सर्व्हे करताना शिक्षकांशी बोललो, तर त्यांनी सांगितलं की शिक्षक म्हणून आम्हाला जे काही करायचं आहे ना ते आम्ही 100% करू, पण तुमच्या मुलांनी दबा खाल्ला का नाही, हे म्हणजे हाच का डबा खाल्ला, त्यांनी ते तुम्ही आम्हाला तुम्ही शिकवा ना त्याला डबा खायचा. त्याला गणितातली जर क्वेरी आली तर मी आहे ना, ती नका तुम्ही सोडवू, वी आर देअर फॉर यू. पण तुमच्या म्हणजे आमच्याकडनं आम्ही प्रयत्न करतोच मुलांना संस्कार घडवायचे, पण ती जबाबदारी पालकांची आहे, पालकांनी पार पाडली पाहिजे. आणि ह्याच्या उलट पालकांनी सांगितलं की नाही तुम्ही शिक्षक आहात ना, मग शिक्षकांनी त्यांचे क्वेरी सॉल्व्ह केल्या पाहिजेत, तुम्ही काय सांगता नाही हे घरी जाऊन विचार नाही. सो हे क्लिअर कट बायफर्गेशन आहे. आणि शिक्षक हा शिक्षण देणारा असतो, पालक हे पालकत्व देणारे असतात. सो ह्या दोन्हीचं बायफर्गेशन प्लस कोलॅबरेशन असं दोन्ही ओळखून जेव्हा विद्यार्थी घडेल, कारण ह्यात सफर होणारा प्राणी असतो तो विद्यार्थी असतो.
बरोबर.
म्हणजे पालक त्याला दामटून होमवर्कला बसवून स्वतःच काहीतरी सांगतात, तो सांगतो नाही नाही मला बाईंनी वेगळं सांगितलं, तुम्ही हे असं हातचा असं घ्यायला नका सांगू, मला बाईंनी इकडे लिहायला सांगितलंय. इथपासून सुरुवात होत, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. सो हे कुठेतरी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आता ते कदाचित नवीन एज्युकेशन पॉलिसीनी थोडाफार त्याला हातभार लागेल इफ इट गेट्स इम्प्लिमेंटेड करेक्टली, पण हा अगदी फ्रँक हेतू होता की हे घडायला पाहिजे. म्हणजे असं ते पॉडकास्ट सुरू झाला.
पण काय काय नवीन गोष्टी लक्षात आल्या, म्हणजे अनेक गोष्टी असतात की अगदी आजकाल आपण बघतो की सहावी सातवी का आठ सातवीपासूनच आय आय टीचे क्लासेस लावले जातात. काय गोष्टी नवीन तुला लक्षात आल्या ह्या हा पॉडकास्ट सुरू केल्यावरती?
मला असं लक्षात आलं की इंडिव्हिज्युअली पालक म्हणून बरेचसे पालक, म्हणजे जवळजवळ 80% पालक हे सजग आहेत. म्हणजे त्यांना माहिती आहे की त्यांच्या पाल्याला काय घडवायचंय, काय करायचंय. ओके. तसंच शिक्षकांचंही तसंच आहे. शिक्षकांना सुद्धा मनापासून शिक्षण द्यायचं आहे मुलांना. पण काय होतंय की सिस्टीम मधल्या काही बंधनांमुळे, काही त्रुटींमुळे असेल, ते दोघांनाही नीट करता येत नाहीये. म्हणजे मार्कांची रिलेटेड परीक्षा असल्यामुळे 12वीत ऍडमिशन घेताना किंवा पुढच्या वर्षामध्ये ऍडमिशन घेताना कितीही ठरवलं की नाही मार्कांकडे बघायचं, तरी ते लागणारच आहेत. म्हणजे तिथंच कट ऑफ आहे ना. सो तर ह्या सिस्टीम मधल्या काही बंधनांमुळे आपल्या मनातला थोडस खाली बसवून सगळे हे घटक जे आहेत शिक्षक आणि पालक हे एस्पेशली काही काही वेळेला मनाविरुद्ध ह्या सगळ्या गोष्टी करतात की आठवीपासूनच क्लासेस लावणं. आणि म्हणजे काही झालं, मुलगा काही करत असला तरी सुद्धा त्याला सायन्सलाच घालायचं की नाही बरं असतं ते. म्हणजे हे लिटरली असं मी ऐकलंय की माझ्या त्या करिअरवरचे जे एपिसोड आहेत, एकाने मला फोन केला, आता डॉक्टर गीतेंचा माझा एक एपिसोड होता करिअर संदर्भातला, आणि त्यांनी सांगितलं की हे असल्या फॅन्सी सब्जेक्ट जे आहेत आता लिबरल सायन्स आणि भयानक नावं असलेले बरेचसे कोर्सेस आणि हे सुरू झालेत जे 4 वर्षाचे असतात, जे थोडेसे म्हणजे बेसिकली परदेशात शिकायला जाण्यासाठी ते आवश्यक असतात, कारण त्यांना 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन लागतं. तर असंच एका मित्रांनी, मित्र पण नाही म्हणजे ओळखीचे जस्ट होते, त्यांनी त्यांच्या मुलीला असंच एका कोर्समध्ये घातलं आणि नंतर तो एपिसोड ऐकला. म्हणजे अरे तू मला हे आधी मला जर तू एपिसोड रिलीज केला असता तर मी नसतं घातलं तिला. कारण असे बरेच चांगले अनुभव पण आले, म्हणजे चांगल्या गोष्टी पण मला शिक्षकांकडनं खूप समजायला मिळालं की त्यांची भावना किती छान आहे. म्हणजे एक माझा एक मॅथमॅटिक्स वरचा एपिसोड आहे, त्या मॅडमनी इतकं सुंदर सांगितलं ना की म्हणजे अगदी मिनिमम अभ्यास करून सुद्धा गणितामध्ये तुम्ही पासच होता, म्हणजे नापास व्हायचे चान्सेसच नाहीये. म्हणजे इतकं ते थेरॉटिकल आहे की पहिला प्रश्न इतके मार्क, दुसरा प्रश्न इतके मार्क, तिसरा प्रश्न, ह्याच्यात तुम्ही पास होताच. म्हणजे त्यामुळे टेन्शन जायला किती मदत झाली मुलांना, ज्यांनी गणिताचं टेन्शन घेतलं होतं की अरे नाही आपण पास तर होणारच आहे, आता पुढचं आपल्याला मार्क मिळवायचे एवढंच.
त्या तू आता हा विषय काढला तेव्हा मला तुझ्या पॉडकास्ट मधलं काय आठवत होतं, त्या बोर्डाचे जे एक सर होते त्यांचं 5 मार्काचं जरी लिहून आलात तरी तुम्ही 10वी पास होता. 20 मार्क शाळेच्या हातात असतात, बाकी ग्रेस मार्क असं मिळून नापास होणं हा विषय राहिलेलाच नाहीये.
करेक्ट करेक्ट. तर हे खूप असे छान अनुभव आले आणि म्हणजे मला जेन्युइनिटी जाणवली ह्या सगळ्या लोकांना. म्हणजे आपण किती म्हणजे नावं ठेवतो पालकांना वगैरे की तुम्ही असं तसं, पण मला अगदी 80% पालक खूप जेन्युइन आहेत आणि त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना पाल्यांना घडवायचंय. सो आय थिंक थोडेसे जरा एक पाऊल पुढे टाकलं तर डेफिनेटली होईल.
बरोबर. नाही घडवायचं प्रत्येकाचं जेन्युअनली जेन्युअन एफर्ट्स असतात शिक्षकांचे पण आणि पालकांचे पण. पण कुठेतरी तुला असं वाटतं का की जे ट्रेंड चालू आहे की हर्ड मेंटॅलिटी ज्याला म्हणतात की सगळेच जे करतात ते तिकडेच आपल्या पाल्याला पण टाकायचं किंवा तसंच करायचं, तर याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे का? किंवा जसं एक चिन्मयी सुमितचं तुझा एक छान एपिसोड होता की त्यांचे दोन्ही मुलं मराठी माध्यमातून शिकलेले आहेत, पण ते आजकाल कॉन्व्हेंट शिवाय किंवा आयसीएससी शिवाय कोणी बोलत नाही. या सगळ्या विषयावरती तुला काय या सगळ्या पॉडकास्ट मधनं शिकायला
मिळालं? दुर्दैवाने काही ह्या गोष्टी खऱ्या आहेत की ज्या आता हो थोडस तसं होतं, म्हणजे आता पीअर प्रेशर आहे. पण याच कारण मला असं वाटतं की अगेन इन्फॉर्मेशनचा अभाव आहे की कुठल्या गोष्टींनी करिअर घडतं किंवा काय केल्याने करिअर घडतं आणि करिअर म्हणजे नेमकी त्याची व्याख्या आणि हे काय केल्याने आपल्या मुलाला किंवा मुलीला समाधान मिळणार आहे आयुष्यामध्ये, ह्याची इन्फॉर्मेशनच कमी पडतीये मिळायला पालकांना.
बरोबर.
आणि ती कमी असल्यामुळे मग हे निर्णय घेतले जातात. म्हणजे मला जर असं वाटतं की डॉक्टर श्रीराम गीते असतील किंवा करिअर काउन्सिलर्स असतील किंवा असे बरेच काही चांगले लोक आहेत जे नुसतं करिअर काउन्सिलिंग करत नाहीत, जे त्यातनं मुलाचा कल ओळखून कल चाचणी ओळखून त्याला एकंदरीत परिस्थितीची जाणीव करून देतात, अशी जर पालकांपर्यंत पोहोचली नाही माहिती वेगवेगळ्या माध्यमातनं तर खूप फायदा होईल. आज सुद्धा फक्त 2% माणसं अशा समुपदेशकांकडे जातात आणि सल्ल्या घेतात.
पालक जेवढा एफर्ट्स चांगल्या ट्युशन क्लासेस मध्ये टाकायला किंवा त्या सगळ्या गोष्टी पैसा एनर्जी खर्च करतात, त्याच्यात काही अंशी हा एनर्जी आणि पैसा काउन्सिलिंग म्हणा किंवा इन्फॉर्मेशन गॅदरिंग म्हणा याच्यासाठी समजा त्यांनी घालवला तर बऱ्याच गोष्टी सुरळीत होतील मला असं वाटतं.
ऍब्सोल्युटली 360 degree व्ह्यू घेतलाच पाहिजे कुठल्याही, आणि मुलांना पण संधी दिली पाहिजे त्यांचं म्हणणं मांडण्याची. आय थिंक यू आर गुड एक्झाम्पल ऑफ दॅट की तू होमस्कुलिंग करून अतिशय उत्तम घडवतो आहेस तुझ्या मुलाला. सो तसं घडलं म्हणजे रिअली तसं लोकांपर्यंत ह्या माहिती कित्येक लोकांना माहितीच नसेल की अरे असं पण करता येतं, असं पण मुलगा घडतो, असं कित्येक लोकांना माहितीच नसेल. बरोबर. सो हे पोचणं माहिती नाही, आपण प्रयत्न करूयात कसं तरी हे पोहोचवायचं, पण दॅट्स द की ऍक्च्युली, इन्फॉर्मेशन इज द की.
आता सचिन पुढे पुढे काय प्लॅन्स आहे, एकाकीचे काय प्लॅन्स आहेत?
येस, एकाकीचे बरेच प्लॅन्स आहेत, पॉडकास्टचे बरेच प्लॅन्स आहेत. आता मी एक इन्स्टिट्यूशनल अपडेट्स म्हणून आता एक स्क्रिप्टच्या मागे आहे, ते झालंय ऑलमोस्ट तयार. ते थोडस हिंदी इंग्लिश मध्ये, म्हणजे बेसिकली हे जे काही इन्स्टिट्यूशनल संस्था आहेत गव्हर्नमेंटच्या, सीबीआय आहे, ईडी आहे, आयबी आहे, एफबीआय आहे, किंवा अशा बऱ्याच अनेक संस्था आहेत, तर हे आपण नुसती रोज नाव ऐकत असतो की अरे आज सीबीआयनी हे केलं, ईडीने जाड कापली, तो आयबी मध्ये गेला वगैरे वगैरे. पण हे नक्की काय करतात ह्या संस्था, त्याच्याविषयीचा हा पॉडकास्ट असणार आहे. आणि फिंगर्स क्रॉस्ड तो लवकरच येईल. तो मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही लँग्वेज मिक्स करून असा करायचा माझा प्रयत्न आहे. थोडासा त्याचं स्क्रिप्टिंग झालंय 10-12 एपिसोडचं, आता मी ते आय विल पुट इट डाऊन. आणि आता आम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स साठी खूप जोमाने काम करतो आहोत ऐकाकीच्या माध्यमातून, तर ते पण आता सुरू होईल काम. त्यासाठीचं पॉडकास्ट, त्यासाठीच ऐकाकीला व्हर्टिकली ग्रो करणं, म्हणजे आता 10th आहे तर ते मग पुढच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पर्यंत नेणं, त्याला असं प्लॅन आहे. इन्व्हेस्टरच्या शोधात आहे कोणी असेल तर.
बिलकुल नक्कीच कोणी आपल्या श्रोत्यांपैकी कोणी इंटरेस्टेड असेल
नक्की नक्की
नाही बट जेन्युअनली म्हणजे हे ही जी फील्ड आहे ऑडिओ लर्निंग ही अजून खूप नेसेंट स्टेजला आहे आणि खूप त्याच्यातनं स्कोप दिसतोय का अगदी कमी बँडविड्थ मध्ये घरच्या घरी कोणाला लोकांना डिस्टर्ब न करता स्वतःच स्वतः शिकू शकतात कोणी पण.
येस
हा म्हणजे प्लॅन्स फॉर अडल्ट एज्युकेशन
सध्या तरी अजून थोडा त्याच्यात पडलेलो नाहीये पण डेफिनेटली इट इज अ गुड आयडिया. पण हे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचं आहे ना ते थोडस त्या दिशेने जाणार आहे कारण वर्किंग प्रोफेशनल्स खूप या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात आणि म्हणजे आत्ताच माझ्या ओळखीतले एक जण आहेत ते कमिन्स मध्ये काम करतात दिवसभर शॉप फ्लोअरला असतो तो माणूस आणि संध्याकाळी रात्री अभ्यास करून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. सो हे किती भारी होईल की तो शॉप फ्लोअरवर काम करत असताना त्याने कानात घातलंय आणि इट जस्ट लिस्निंग टू द नोट्स मला कल्पनेनेच मजा येते.
हो खरंच आहे म्हणजे आणि हा जमाना आहे इंटरनेटचा वापर हा फक्त ऑफकोर्स बराच वेळ रील्स आणि हे बघण्यासाठी होतो पण पण इंटरनेट आल्यापासून आपल्यासारखे लोक पण म्हणजे हे काहीतरी नवीन शिकण्यासाठी त्याचा वापर आपण पॉडकास्ट करतोय पॉडकास्ट ऐकतोय सो नक्कीच त्याचा वापर जास्त वाढलेला आहे काहीतरी स्वतःसाठी नवीन शिकण्यासाठी.
येस येस डेफिनेटली
येस. तो सचिन आपण खूप मजा आली तुझ्याशी गप्पा करून आपल्या एपिसोडच्या एंडला आपण काही प्रश्न विचारतो तर रॅपिड फायर डाऊन नाही. एक पुस्तक जे तू स्वतः वाचलंय आणि रेकमेंड करशील सगळ्यांना वाचायलाच हवा.
आत्ताच मी काही पुस्तकं एक व्हॉइस ओव्हरची कामं केली काही पुस्तकांसाठी त्याच्यामधली दोन पुस्तकं सांगतो. एक म्हणजे इंग्लिश आहेत पण मराठी पण अवेलेबल आहेत. ॲटॉमिक हॅबिट्स नावाचं पुस्तक आहे. म्हणजे कुठलीही सवय लावताना ती छोट्या टप्प्यापासून कशी वाढवत न्यावी अशावरचं पुस्तक आहे. आणि दुसरं आहे इंटेलिजंट इन्व्हेस्टर म्हणजे एस्पेशली जे लोक शेअरमध्ये थोडंफार का होईना काहीतरी गुंतवणूक करत आहेत तर त्यांनी हे पुस्तक नक्की वाचायला पाहिजे. आणि बाकी मग खूप आहेत म्हणजे मग पुस्तकं मी वाचत असतो पण ही आत्ता रिसेंट वाचलेली आहेत दोन वाचली म्हणजे ती ऐकवली आहेत लोकांना त्यामुळे ती माझ्या खूप लक्षात आहेत.
हे 2020-21 हे करोना आणि लॉकडाऊन हे सगळे वर्ष खूप होते. हे ऑफकोर्स म्हणजे वाईट पण होते पण यातनं अनेक गोष्टी शिकायला पण मिळाल्या. तर तू काय सांगशील काय शिकायला मिळालंय दोन वर्षांमध्ये?
माझ्यासाठी तर ही अपॉर्च्युनिटीज होती म्हणजे मी नोकरी सोडली करोना सुरू झाल्यावर म्हणजे लोकांच्या जात होत्या मी सोडली कारण मला दिसलं की दिस इज द टाइम वेअर आय शुड bring this audio learning as well as e-learning content creation into a business form ki jala mhanje tyachat online learning ani e-learning madhe loko gallat kartat pan still e-learning content creation sarhi gosht tayar kiwa promote karnyasathi to uttam kaal hota ani khupach mhanje mala ek janavlo ki are apan khup pragat ahot म्हणजे ऍज अ भारत म्हणून किंवा इंडिया आता तो वाद वेगळा भारत का इंडिया पण एनिवे हिंदुस्थान म्हणू आपण त्याला
अजून मोठा कंट्री.
सो इंडिया विदाउट डॉट्स आहे जे त्यांनी खूपच म्हणजे मला हे खूप अप्रूप वाटलं की आपल्या अडॅप्टेबिलिटीच विदिन अ वीक्स टाइम वी गॉट अक्वेंटेड टू धिस आणि आपण ते स्वीकारलं आणि आयुष्य सुरू केलं पुढे. म्हणजे
बिलकुल
म्हणजे किती भारी गोष्ट. आणि मला वाटतं की हा एक भारतीय संस्कृतीचा कारण मी अमेरिकेतले लोक पण पाहिली आहेत मी ब्राझीलमधले लोक पण पाहिली आहेत. सो भारतामध्ये जितकं ते स्वीकारलं गेलं आणि त्याच्या मजा उडवल्या गेल्या तर उडवली गेली थाळ्या वाजवून गो करोना गो आणि सो अमेझिंग म्हणजे एखाद्या वाईट गोष्टीला त्याचं मजाक करून कसं घालवून द्यायचं हे आपल्याकडनं शिकव जगाने म्हणजे
हो मग त्याच्यावर जोकही आला होता ना अरे की इथे जगाला माहिती नाही की उद्या आपण जगणार आहे की नाही आणि इथे भारतातल्या बायका पुढच्या वर्षीसाठी पापड लोणचे करतात
ऍब्सोल्युटली सो ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट होती ते आणि ती वाढायला मदत झाली मला असं वाटतं या म्हणजे पॉझिटिव्हच बोलायचं झालं तर खरंच एक पॉझिटिव्हिटी वाढायला नक्की मदत झाली या सगळ्या प्रकारामध्ये.
एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न आहे की 140 कोटी भारतीयांना तुला आपली मन की बात सांगायची आहे तर तू काय सांगशील
ऐका की
कोणाला
येस येस नाही पण मला असं वाटतं की कुठल्याही म्हणजे अगदी लर्निंग म्हणजे शिक्षण क्षेत्रात सध्या मी काम करत असल्यामुळे मला असं सगळ्यांना जरूर सांगावं असं वाटतं की शिक्षण घेत राहा ते कुठलंही नॉलेज हे अतिशय इम्पॉर्टंट असतं आणि त्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. सो नॉलेज घ्या नॉलेज वाटा शिक्षण द्या शिक्षण घ्या आणि लोकांना आनंद द्या दॅट्स इट.
वा मस्त. तुझ्या सचिनचा जो पॉडकास्ट आहे त्याची लिंक आपण शो नोट्स मध्ये देतोय तो नक्की ऐका आणि ऐका की ऍपची पण तुमच्या ओळखीतले जेवढे विद्यार्थी 5वी ते 9वी असतील त्या सगळ्यांना त्या ऍपचं रेकमेंड करा आणि नक्की वाचायला म्हणजे ऐकायला लावा त्यात.
म्हणजे तुला एक गंमत सांगतो म्हणजे वी आर फ्लोईंग आत्ताच्या काळात मी 4 वर्षापूर्वी तर होतोच पण आत्ता सुद्धा बऱ्याच लोकांनी आम्हाला म्हणजे बिझनेस म्हणून होते त्यांनी सांगितलं की यू आर म्हणजे तुम्ही विरुद्ध दिशेने प्रवास करताय कारण लोक हा ऑडिओ व्हिज्युअलचा जमाना आहे. सो हे तुमचं काही होणार नाही ऑडिओचं असं आम्हाला खूप डिस्करेज पण करण्यात आलं पण मला असं वाटतं की असं हे नाहीये हे खोटं आहे आणि डेफिनेटली ऑडिओला खूप म्हणजे पॉडकास्टच्या माध्यमातून असेल किंवा इतर कुठल्याही माध्यमात ऑडिओ इज द फ्युचर.
ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली
येस
येस सचिन खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून गप्पा झाल्या आपल्या छान मस्त.
येस 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 थँक्यू सो मच आणि प्रत्यक्ष भेटून म्हणून मारूयात गप्पा. येस
नक्की. सो नक्की सचिनचा पॉडकास्ट ऐका ऐका की आणि इन्स्पिरेशन कट्टा पण ऐकत राहा दोन्ही पॉडकास्टच्या लिस्नरला एकमेकाचे पॉडकास्ट ऐकायला आपण.
येस येस इन्स्पिरेशन कट्टा खरंच इन्स्पिरेशन मिळण्यासारखा आहे. मी जवळजवळ त्याचे 50% एपिसोड ऐकलेले आहेत फ्रँकली सगळे नाही ऐकलेत पण 50% नक्की ऐकलेले आहेत. सो डेफिनेटली आय गॉट इन्स्पायर्ड सो यू विल बी.
थँक्यू थँक्यू थँक्स सचिन तू आलास आणि त्याच्यासाठी तुझे खूप खूप आभार.
अरे थँक्यू सो मच. चलो
बाय. सो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि इन्स्पिरेशन कट्टाला सगळीकडे 5-star रेटिंग द्या सबस्क्राईब करा. सो पुन्हा भेटू पुढच्या वेळेस नवीन एका विषयावर चर्चा करायला. तोपर्यंत बाय बाय.